दुसरा राजे अध्याय 18। इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा हिचकिया बिन आहाज राज्य करू लागला। तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता। त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव अबी असे होते, ती जखऱ्याची कन्या। त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी। त्याने उच्चस्थाने काढून टाकली, मूर्तीस्तंभ फोडिले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पांचे चूर्ण केले, कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत असत। त्यास नहुष्तान पितळेचा तुकडा हे नाव दिले होते। इस्रायलांचा देव परमेश्वर याजवर त्याचा भाव असे। त्याच्या मागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही। तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही। परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या। यास्तव परमेश्वर त्याच्या बरोबर होता। जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यशप्राप्ती होई। त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंडावा केला, त्याचा तो अंकित राहिला नाही। गज्जा व त्याची शिवारे येथपर्यंत पहारेकरांच्या बुरजापासून तटबंदीच्या नगरापर्यंतच्या पलिष्ट्यास त्याने मार दिला। हिचकिया राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनावर स्वारी करून त्यास वेढा दिला। 3 वर्षांच्या अखेरीस त्याने ते सर केले। हिचकियाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी शोमरोन सर करण्यात आले। मग अश्शूरच्या राजाने इस्रायलास पाडाव करून अश्शूर देशी नेले आणि हलह व हबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरात त्यास वसविले। याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर याची वाणी मानिली नाही व त्याचा करार मोडिला। परमेश्वराचा सेवक मोशे याने विहित केलेले सर्व काही त्यांनी जुमानले नाही, ते ऐकत ना व त्याप्रमाणे वर्तत ना। हिचकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली। यहूदाचा राजा हिचकिया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठवले की माझ्या हातून अपराध झाला आहे, आता मजकडून परत जा। आपण मजवर जो बोजा लादाल तो मी साहीन। यहूदाचा राजा हिचकिया याने 300 किक्कार चांदी व 30 किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूरच्या राजाने ठरविले। परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढी चांदी मिळाली तेवढी हिचकियाने त्यास दिली। त्याप्रसंगी हिचकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दारभाया यावर जी सोन्याची मढणी केली होती ती काढून अश्शूरच्या राजास दिली। एवढ्यावरही अश्शूरच्या राजाने तरतान रबसारीस व रबशाके यास मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिचकियाकडे पाठविले। ते यरुशलेमेस जाऊन परटांच्या शेताजवळच्या वरल्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले। त्यांनी राजास बोलावणे पाठविले तेव्हा खानगी कारभारी एल्याकिम बिन हिलकिया चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याचकडे गेले। तेव्हा रबशाके त्यास म्हणाला, हिचकियाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरोसा कसला? तू बोलून दाखविलेला तुझा युद्धसंकल्प व युद्धबल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत। तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस। त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याजवर टेकतात त्यास तो असाच आहे. तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवितो, तर ज्याची उच्चस्थाने व वेदी काढून टाकून यहुदा व यरुश्लेम यास हिचकिया म्हणाला की या एका वेदीपुढे यरुश्लेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव? आता माझा धनी अश्शूरचा राजा याशी सामना करण्यास उभा राहा. तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला 2000 घोडे देतो. माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्याविषयी मिस्रावर भिस्त ठेवितोस ना? मी या देशावर चाल करून याचा नाश करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्या वाचून? परमेश्वरानेच मला सांगितले की या देशावर चढाई करून जा व याचा विध्वंस कर. मग एल्याकीम बिन हिल्किया, शेबना व यवाह यांनी रबशाके यास विनंती केली की आपल्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हास समजते. कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहुदी भाषेत आम्हाशी बोलू नका. रबशाके ह्याने उत्तर केले की माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझशी हे बोलण्यास मला पाठविले काय? जे तुम्हाबरोबर कोटावर बसले आहेत त्यांनी आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्याचकडेही पाठविले नाही काय? मग रबशाके पुढे होऊन यहुदी भाषेत मोठ्याने म्हणाला, राजाधिराज अश्शूरचा राजा यांचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिचकियास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हावयाचा नाही. परमेश्वर आमचा बचाव करीलच करील. हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिचकिया तुम्हास परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो. हिचकियाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, मजशी सल्ला करा व मजकडे निघून या. आणि तूर्त तुम्ही प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलांचे फळ खा. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या अंजिराचे फळ खा. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या हौदांचे पाणी प्या. पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यात तुम्हास नेईन. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही. परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिचकिया तुमचे मन वळवू पाहिल तेव्हा त्याचे ऐकू नका. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडविला आहे? हमात व अर्पाद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडविले आहे काय? या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडविला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुश्लेम कसे सोडविणार? लोक गप्प राहिले, त्याजशी एकही शब्द बोलले नाहीत, कारण तुम्ही त्याला उत्तर देऊ नका अशी राजाची त्यास ताकीद होती. मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिचकियाकडे आले व त्याला त्यांनी रबशाके ह्याचे बोलणे कळविले.